श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तवं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वां हनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नं नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे। ज्ञान शांघ्रि सरोज लुप्त मधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं पापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थ चरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तुर्यत्वमाचादितं वंदे त्वां मकरन्दनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
यह शास्त्र विधि मुत्सृज वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम। काम क्रोध आणि लोभ ही तीन नरकाकडे नेणारी द्वारे आहेत। म्हणून काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग करून आपल्या स्वतःचं कल्याण करून घे, त्यानंतर तू परमगतीला जाऊन पोहोचशील। एतैर विमुक्त कौंतेय तमोद्वारैहि त्रिभिर नरः आचरत्यात्मनश्रेयः ततो याति परांगतिम। असं सांगितल्यानंतर आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचा निरूपणार्थ काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग घडल्यानंतर कसं सुख लाभतं, सामान्य सुख पण ते सुख देखील महत्वाचं आहे, आत्मसुख ही अजून वेगळी गोष्ट आहे, पण असा सुखी तो सज्जन संगतीला जातो, सज्जन व्यक्ती त्याच्या संगतीला तो आवर्जून जातो। आणि हे सज्जन त्याला मोक्षमार्गी संतांकडे घेऊन जातात, संतांच्या प्रबळ संगतीनी, तसंच सत्शास्त्राचे निबळे सत्शास्त्राच्या प्रभावानी जन्म मृत्यूची खडतर रानमाळ अशी जमीन ओलांडायला तो सुरुवात करतो। त्यावेळेला तो एका नगरामध्ये येतो, म्हणजे त्याचं स्थित्यंतर ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा देह जणू एक नगर बनतं की त्या नगरामध्ये केवळ आत्मानंद भरून राहिलेला असतो। आत्मानंद आघवे जे सदा वसत बरवे, तैसे ते पाटण पावे गुरुकृपेचे। आणि या गुरुकृपा रूपी नगरामध्ये ज्या ठिकाणी आत्मानंद भरून राहिलेला आहे त्या ठिकाणी प्रिय वस्तूंची परमसीमा असणारा कृपाळू आत्मा म्हणजे स्वरूप आपलं याचा बोध त्याला होतो. तये खेवी आटे डिंडिमा संसारिक हे आणि आत्मरूप झाल्यानंतर मग संसाराचा सर्व ताप नाहीसा होऊन जातो. अशा रीतीने जो काम क्रोध आणि लोभ यांना बाजूला सारतो ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा यांना जरूर झाडून टाकतो आपल्या मार्गातून तोची एवढी या लाभा गोसावी होय तो आत्मानंदाचा धनी होऊन राहतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आपण जवळपास महिना दीड महिना या चार पाच ओव्या पाहत होतो. मागच्या वेळेला मागच्या प्रवचनाच्या वेळेला या ओव्यांवरचं निरूपण संपलं आणि आता आपण पुढच्या श्लोकामध्ये प्रवेश केला. भगवंत असं सांगतात की शास्त्रविधीला सोडून या शास्त्रविधी मुत्सृज्य जो शास्त्रविधी जो आहे त्याला सोडून वर्तते वर्तन करतो कामकारत कामाने प्रेरित होऊन जो वर्तन करतो. आता इथं काम म्हणजे काम क्रोध लोभ नस सिद्धीम अवापनोती त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. कोणतीच सिद्धी प्राप्त होत नाही मोक्ष सिद्धी तर नाहीच नाही. ज्या चार पुरुषार्थ सिद्धी आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष कामाचा अतिरेक केल्यामुळे देखील काम दुरावतो काम देखील धड लाभत नाही कामाचं सुख त्याला धड लाभत नाही त्याचा दुष्परिणामच त्याच्यावर होतो. त्याला मुख्यतः मोक्षसिद्धी त्या मोक्षसिद्धीपासून तो वंचित होऊन जातो. न सुखम आणि इहलोकी असणारं जे सामान्य सुख आहे त्या सुखालाही तो आचवतो वंचित होतो. न परांगतीम आणि देह ठेवल्यानंतर स्वर्ग वगैरे या ज्या धर्मकल्पना आहेत तशी गती तर त्याला मिळतच नाही. शास्त्रविधीला सोडून भगवंतांना काही मान्य नाही. शास्त्रविधीला सोडून जो अति काम अति क्रोध अति लोभ करत राहतो त्याचं सामान्य जीवन देखील दुस्तर होतं. लोभी माणसाचं जीवन दुस्तर होतं त्याच्यावर अपमानाची वेळ येते. क्रोधी माणसाचं जीवन दुस्तर होतं त्याला सगळे लोक टाळतात कोणीही त्याच्या जवळ जात नाही. आणि कामी माणसाला तर प्रश्नच येत नाही. सगळं जग हे जणू त्याच्या उपभोगाचं साधन आहे असं स्वतःला समजणारा त्याला जग कसं जवळ करेल. त्यामुळे त्याला कोणतीच सिद्धी मिळत नाही. धर्म अर्थ आणि काम त्याचं आचरण धर्म दृष्ट्या काम क्रोध आणि लोभ यांचा आश्रय धरल्यामुळं अति आचरण केल्यामुळं धर्मदृष्ट्या तो अयोग्य जीवनच जगत असतो. तथाकथित धार्मिकांना देखील त्याचं जीवन मान्य नसतं. तथाकथित धार्मिक एक सामाजिक नीती आहे एक धार्मिक नीती आहे आणि या धार्मिक नीती देखील समाजात मान्य आहेत त्या समाजात त्या मान्य आहेत. देश काल परिस्थिती अनुसार जरी वेगवेगळ्या ठिकाणी मनुष्य मात्रांमध्ये या वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित आहेत तरी त्या ठिकाणी धार्मिक नीतीला देखील मोठी मान्यता आहे. तुम्ही हिंदू देशात असाल तर हिंदूंच्या धार्मिक नीतीला मान्यता आहे तिथं, सर्वांवर तसे संस्कार झालेले असतात। त्याचा बाह्य वर्तन करणारा जो आहे तो अमान्य होतो, आणि तेच बाकीच्या धर्मांचं देखील। त्या त्या धर्मांच्या देशांमध्ये त्या धर्म बाह्य वर्तनाला लोक मान्यता देणं शक्य नाही, त्यामुळे धर्मसिद्धीपासून तो वंचितच राहतो, धर्माचे सुख त्याला मिळत नाही। अर्थ आणि काम हे पुरुषार्थ सांगितलेले जरी असले तरी धर्म आणि मोक्ष याच्या चौकटीमध्ये त्याचं वर्तन असावं असं समजलेलं आहे। जिथे धर्मनीत पाळला जात नाही आणि मोक्ष अति दूरची गोष्ट आहे आणि सर्व जीवन ज्यांनी कामाकरता म्हणून आपलं नेमलेलं आहे अशा व्यक्तीची फजफजीती नेहमीच होते। आपण आसुरी संपत्तीची जी वर्णनं पाहिली त्या वर्णनामध्ये मुख्यतः काम क्रोध आणि लोभ हेच निष्पन्न झालं। आसुरी संपत्ती म्हणजे काम क्रोध लोभ, दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीं, अशी एवढी लक्षणं जरी सांगितली तरी त्याचा शेवट भगवंतांनी काम क्रोध आणि लोभ यांच्यापाशीच केला। त्यामुळे काम हा जो पुरुषार्थ आहे तो नक्की काय आहे आणि तो कामी माणसाला मिळत नाही मग कोणाला मिळतो असा प्रश्नच खरा निर्माण होतो। काम ही व्यक्तीची, कोणाही व्यक्तीची ही अभिजात प्रेरणा आहे, जन्मजात प्रेरणा आहे। असं असल्यामुळं मर्यादेमध्ये असणारं जे जीवन आहे, कामाचं जीवन आहे आणि कामनांचं जीवन आहे, बाकीच्या सर्व इंद्रियांच्या इच्छा याला कामना असं म्हणतात आणि मुख्य काम, तर या दोन्हीही तशा एका चौकटीत असणंच गरजेचं आहे। त्या चौकटीत त्या सुखदायी देखील असतात, त्या सुखदायी नसतात असं नाही। याची चौकट हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय जरी असला तरी जेव्हा त्याच्यापासून असुख निर्माण होतं तेव्हा आपलं काहीतरी चुकलंय असं समजायला हरकत नाही आणि असुख निर्माण झालेलं अंतरात्म्याला कळतं, अंतःकरणात कळतं। म्हणून जो काम रजोगुण यांच्या मागे लागलेला आहे आणि समजा यशस्वी झालेला जरी असेल तरी देखील त्याला हे यश कायम टिकावं अशी चिंता असते, ही चिंता हेच त्याचं असुख असतं, तो निश्चिंत नसतो। त्याच्या पातळीवर तर त्याला वेगवेगळे प्रश्न महाभयंकर म्हणून उभे असतात आणि त्या प्रश्नांचा सामना करण्यात करता करता तो तसा थकूनच जातो। तुलनेनी ज्याला काम आणि कामना कमी आहेत आणि रजोगुण कमी आहे त्याला याचा सामना देखील कमी करावा लागतो। असं असल्यामुळं ज्याच्या जीवनात या गोष्टी जास्त आहेत त्याला असुखच जास्त मिळत राहतं आणि न सुखम न परांगतीम असं भगवंतांनी स्पष्टच म्हणून ठेवलं। त्याला धर्म अर्थ काम, त्याच्यामध्ये धर्म झाल्यावर आपण कामाचीच एकदम चर्चा केली, पण अर्थ हा अर्थम अनर्थम भावय नित्यम असं आचार्य म्हणतात। वेगवेगळ्या अंगाने अर्थ हा अनर्थ आहे। संपत्तीला नावं ठेवल्यामुळं किंवा अर्थाला नावं ठेवल्यामुळं पूर्वेकडचे जे देश आहेत ते कसे मागे पडले, त्यांची प्रगती किंवा भरभराट झाली नाही, त्यांनी जीवनाला आवश्यक आणि सुखदायी अशी साधनं शोधून काढण्यात देखील ते मागं पडलं, ते संशोधनात मागं पडलंय. कित्येक गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत आणि आहे त्याच्यामध्ये सुख मानण्याची त्यांची जी वृत्ती होती त्या वृत्तीनी जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा सर्व सुख साधनांमध्ये जास्त प्रगती केलेली माणसं पाहिली, जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक इकडून तिकडे जायला यायला लागले तेव्हा पूर्वेकडच्या लोकांचा मोठा गोंधळ झाला. पौर्वात्य सगळ्या देशांचा, भारतच असं नाही, सगळ्या देशांमधली जनता हल्ली की आपण धर्माच्या मागे लागलो, आपण मानसिक सुखाच्या मागे लागलो आणि पाहता पाहता आपल्यापैकी किती जणांना हे सुख मिळालेलं आहे कोण जाणे. हे सुखही नाही आणि पाश्चिमात्य जी राष्ट्र आहेत त्यांनी संशोधनातून निर्माण केलेली जी सुख आहेत ती सुख तर वरचढ वाटत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली. आता त्या सुखांनी कमकुवतता येते असं आता लक्षात आलेलं आहे. म्हणजे पूर्वीची आपली जीवन प्रणाली होती तर ती जीवन प्रणाली आपल्याला भक्कम बनवत होती, आपल्याला आहे त्या परिस्थितीला बेधडक तोंड द्यायला शिकवत होती, आपण उत्तमच जीवन जगत होतो. अशी आता जाणीव थोड्या लोकांना होते आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्वेकडचे देश देखील अशा प्रकारची साधन सामग्री जमवायला लागलेले आहेत जिथं पश्चिमेकडच्या देशांमध्ये मोठा गोंधळच आहे. या सुखाचा अतिरेक झालेला आहे, याच्या पुढे काय ते माहीत नाहीये. आता त्या सुखाची साधनं त्यांच्या देशात विकली जात नाहीत म्हणून त्यांना त्यांची पोटं भरण्यासाठी किंवा नोकऱ्या टिकवण्यासाठी दुसऱ्या बाजारपेठा हव्यात. ज्यांना हे माहीत नाही तिथं माल विकला तर आपण जगू अशी त्यांची परिस्थिती झालीय, ते सुखात नाहीयेत. त्याच्याकरता त्यांना जागतिक नियम बनवायला लागतात, कायदे बनवायला लागतात. असं असल्यामुळे सुख ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खरं म्हणजे आमच्या देशांमध्ये योग्य रीतीने सांगितलेली होती. याचा अर्थ मी सुधारणांना विरोध करतोय किंवा त्याचे विरोधी बोलतोय असा कृपा करून घेऊ नका. आमची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती आम्ही सोडून दिली, आम्ही कशाचं तरी मागे फिरत बसलो आणि या फिरण्याचा एक दुष्परिणाम म्हणून आम्ही असुखामध्ये सापडलो. इतके असुखामध्ये सापडलो की ही सुखाची साधनं गोळा करताना आम्ही आमचे संस्कार विसरलो, नैतिकता विसरलो. एक वेळ अशी होती, आता दिवस बदलले पण 30 वर्षांपूर्वी किंवा 40 वर्षांपूर्वी असेल, भारतातून जो माल परदेशात गेला किंवा पाठवला जातो त्याच्यावर विश्वास लोकांचा नव्हता. सांगितलं तसंच हे पाठवतील, आध्यात्मिक म्हणवणारा देश. पण इतकी सगळी पातळी घसरली आणि एवढं सगळं करून तेही सुखात नाहीत आणि आम्ही सुख सोडून दिलं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि परागती किंवा आपल्याला माहीत नसणारं जे जीवन आहे तर ते जीवन मृत्यूनंतरचं असो किंवा इतर देशांमधलं असो तर ते देखील अयोग्य वर्तन करणाऱ्या माणसाला तसं नाहीच मिळत. म्हणून यश शास्त्रविधी मुत्सृज्य, शास्त्रविधी सोडणं म्हणजे अविवेकानी वर्तन करणं. मला असं वाटतं की निदान ज्यांना समजलेलं आहे, ज्यांना विचार समजलेला आहे, मोठ्या आशेनी लोक भारताकडे बघतात तर भारतातच इतकी वखवख आहे, इतकं असमाधान आहे. कोणता पारमार्थिक आनंद भारतात आहे, लोकांनी कसा काय तो मिळवायचा असा प्रश्न आल्यानंतर कसा शोधायचा आणि कोणामध्ये शोधायचा अशी आज परिस्थिती आहे। स्वामीजी तर असं म्हणत असत की आभाळ फाटलेलं आहे, मी तर केवळ ठिगळ लावण्याचं काम करतो आहे। म्हणून ज्यांना हा विचार समजलाय त्यांनी निदान आपल्यापुरतं शास्त्र वर्तन, शास्त्र म्हणजे काय ते नीट समजून घेणं आणि अशास्त्र म्हणजे शास्त्र विरुद्ध असं वर्तन न करणं। या शास्त्र विधी मुत्सृज्य शास्त्र विधीला सोडून असलेलं वर्तन म्हणजे अविवेकाचं वर्तन, बाकी काही नाही। देहालाच आत्मा समजणं, देहाच्या सुखालाच सुख समजणं, मनाचे चोजले पुरवत राहणं, त्यामुळे मन अधिकाधिक कमकुवत करून घेणं, या गोष्टीच्या मागे लागू नये। ज्याला हे निदान समजलंय, अविवेक असणं हे शास्त्रविधीला सोडून वर्तन आहे। आपण एक 2-3 मिनिटं शांत बसू। हरि 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 स्वामी जी। विवेकाला जे आत्मानात्म विवेकाला शास्त्रामध्ये जर महत्व दिलेलं असेल आणि अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते सविचार राजहंस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर अविवेकाबद्दल बोलताना ते असं म्हणतात की वाचूनी दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड ते सांडूनी गोचिड अशुद्ध काय न सेविती। ते गोचिड जे असतं ते गायीच्याच आचाराला पण तिथं जाऊन ते रक्त पीत असतं, इतकं पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड थोडं पलीकडे अजून पण ते सोडून जसं ते गोचिड अशुद्धाचंच सेवन करतं तसं अविवेकी मनुष्य जो आहे तो अविवेकी मनुष्य शाश्वताला अवहेरतो, शाश्वताला स्वीकारणं आणि अशाश्वताला अवहेरणं याला फार मोठं धैर्य लागतं। आणि मगाशी सगळा विषय मांडत असताना आपल्या ठिकाणी हे धैर्य कमी पडलं, आपल्या देशात धैर्य कमी पडलं, झगमगाट पाहून, संपत्तीचा झगमगाट पाहून असेल, संपत्ती असो आणि त्या धैर्यानी वर्तन असो हे समजलं नाही, हे सुचलं नाही, असं असल्यामुळे एकांगी जीवन झालं। ज्यांनी अशा सुखाकरता म्हणून सांगितलं त्यांनी फारच साध्या जीवनाचा पुरस्कार केला, अतिच साध्या, इतका की तो सामान्य माणसांना देखील झेपेन असा झाला। म्हणून सर्वोदयासारखे मागं पडण्याचं कारण हेच होतं की अव्यवहार्य साधेपणा, असं त्यांनी सांगितलं, परमार्थाकडे देश न्यायचा म्हणून, पण असंही होणं शक्य नव्हतं। थोडक्यात आम्ही देश म्हणून गोंधळलो, समाज म्हणून गोंधळलो आणि अविवेकाच्या मागे लागलो। अविवेकालाच जणू विवेक समजावं इतका चाणाक्षपणा किंवा धूर्तपणा किंवा बनेलपणा आमच्या ठिकाणी निर्माण झाला। मी अशी एक गोष्ट वाचली ती की एकदा एका घरामध्ये एक पाहुणा आला आणि एक महिनाभर थांबला पण जायचं नाव काढेना। तेव्हा नवरा बायकोंनी असं ठरवलं की आपण एकमेकांमध्ये जोरात भांडण निर्माण करू म्हणजे मग संकोचाने तो निघून जाईल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच बायकोंनी नवऱ्याच्या हातात चहाचा कप दिला आणि नवऱ्याने तो फेकून दिला। तो म्हणाला की इतका कोमट चहा तुला साधा चहा करता येत नाही। पाहुण्यालाही बायकोन दिलेला होता, ती म्हणाली की तुम्ही सांगा हे कसं वागतात माझ्याशी, हा चहा कोमट होता? तो म्हणाला की नवरा बायकोंच्या भांडणात पडायचं नाही असं मी ठरवलं, नाहीतर इथून मला लगेच निघून जायला लागेल। याच्या आधी ज्या घरामध्ये मी राहिलो तिथं मी ही चूक केली आणि ते घर सोडायला लागलं म्हणून तर इथं महिनाभर राहिलेलं आहे। अशा बनेलपणाला आता आपण विवेक समजायला लागलेले आहोत। अविवेक आणि विवेक हे ज्या पातळीवर शब्द आहेत त्याच्या ऐवजी फसवणं, टोप्या घालणं, स्वार्थ पाहणं, बिनदिक्कतपणे राहणं याला आपण हुशारी समजायला लागलेले आहोत। आणि हा खरा आपला प्रश्न होऊन गेलेला आहे, शास्त्रविधीला सोडून वर्तन करणं याचा अर्थ कोणी वेदोक्त कर्मांना सोडून असा केला, ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने अर्थ केले, ज्यांच्यावर जशा अभ्यासाचा प्रभाव होता तसे त्यांनी अर्थ केले, पण तुम्ही यज्ञ करा न करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये सोवळं पाळा न पाळा, शास्त्रविधी मुत्सृज म्हणजे त्याचा तो तितका टोकाचा अर्थ नाही। हे तुमचं वैयक्तिक जीवन झालं, पण जो विवेक दिसायला पाहिजे वर्तनामध्ये तो विवेक न दिसता असा अविवेक वर्तनामध्ये भरून राहणं आणि त्यालाच आपण फार मान्यता देणं असं घडायला सुरुवात झाली। तसं अविवेक जसं आहे तसं स्वैर विषयांचा आचार, विषयासंबंधीचा आचार हेही शास्त्राला सोडूनच आहे। आणि कोणत्या वयामध्ये काय हे देखील नाहीसं होणं आहे। मला नुकतंच आपल्या केंद्रातही येणारे ते नाहीत, पण त्या मुलीच्या आईचा फोन आला की ती मुलगी आहे की ती 11वीत आणि तिने लग्न ठरवलं आहे. आता हिचं जीवन पुढे कसं जाणार आहे, हिची हुशारी कशी आहे, तिने जसेशी ठरवलंय तो अजून तिच्याच वर्गात आहे, तो कसा पास होणार आहे, कसा पुढे जाणार आहे, ही हिच्या आयुष्यात काय मिळवणार आहे माहीत नाही, तो त्याच्या आयुष्यात काय कसा पुढे जाणार आहे माहीत नाही. ही जी स्वैरता आहे या स्वैरतेचा फार मोठा धोका राहतो. धड मोठं झाल्यासारखं वाटतं पण मोठं झालेलं नाही आहोत. आणि ही स्वैरता सर्व ठिकाणी दिसते. केवळ लग्न ठरवणं आणि या एकाच विषयाच्या संदर्भात मी बोलत नाहीये, तर या स्वैरतेमुळे होतं असं की जो जी व्यक्ती तिकडे सूस रोडला राहते आणि तिथून गावात येते आपली मुलं काय करतात हेच कळत नाही. ती क्लासला जात आहेत कारण जात नाहीयेत. हेच नीट समजत नाही अशी परिस्थिती आहे. वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये मध्ये मी एक पत्र वाचलं की लक्ष्मी रोडवरून एका स्कूटर चालकांनी सिग्नल तोडून तो पुढे जात होता. पोलिसांनी अडवलं तर म्हणाला की मी दंड भरतो, सगळं करतो, माझा नंबर लिहून घ्या, पण पुढे हा जो मुलगा जातोय त्याच्या मागे जी बसली ती माझी मुलगी आहे असा माझा संशय आहे, सगळं बांधून घेतलेलं आहे, मला पाहायचंय, तुम्ही मला सोडलं पाहिजे असं त्याचं पत्र होतं. हा जो स्वैर आचार, शास्त्र विसरणं म्हणजे सगळं नैतिकता विसरणं, चांगलं काय नाही इंद्रियांच्या अधीन होणं आणि त्यामुळे जीवनाचं नुकसान करून घेणं, तसं अतिशय अशांत मनानीच जाग होणं, जर शम दम तितिक्षा उपरम हा जर शास्त्रविधी असेल तर मन शांत नसणं हे शास्त्रविरुद्ध वर्तन आहे, साधी गोष्ट आहे. अशा अशांत मनानीच सगळ्या गोष्टी करणं, अशांत मन ही जणू त्याची प्रॉपर्टी होऊन बसलेली असावी, त्यामुळे मग झोपही नीट लागत नाही. जागा असताना कंपनीमध्ये मीटिंग चाललेली असते, शिक्षक असेल तर स्टाफ रूम मध्ये बोलत असतात, ऑफिस मध्ये असेल तर समोरचा काही बोलत असतो, दिवसा झोपल्यासारखी परिस्थिती, याच्या डोक्यात शिरत नाही काय चाललंय ते, आणि रात्री झोप लागत नाही, विचार भणभणत असतात, अशा विचित्र मानसिकतेमध्ये सापडणं, त्यामुळे मग सगळे निर्णय चुकतात, सगळं जीवनच चुकतं. आणि असं चुकलेलं जीवन अशांत मनाच्या व्यक्ती कशा बोलतात. एकदा एका बसमध्ये बसलेला माणूस वैतागून कंडक्टरला म्हणाला की हा खटारा सुटणार आहे तरी कधी, तेव्हा कंडक्टर म्हणला सगळा कचरा भरला की सुटणार. हा अशांत मनाचा तर तो 100 पट अशांत मनाचा, कारण त्याला याच्यासारखे किती लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागतात. आणि सगळ्या जगातला व्यवहार असाच चालू जर असला तर कसं होणार. दुकानात गेला भांडाभांडी, सिग्नलपाशी उभा राहिला भांडाभांडी, सतत लोकांनी काय करावं हे समजतंय आणि आपण काय करावं हे समजत नाहीये. असं चालत नाही. अशांत मनासारखीच अशांत इंद्रिय, थोडीही स्थिरता नसणं, बसणं बसला की उठणं, उठला की असं होणं, असं सतत ज्याचं चालू आहे तसेच ज्याच्या ठिकाणी अतिशय अश्रद्धा भरून राहिलेली आहे कशावरच विश्वास नाही, ते अमुक अमुक ठिकाणी प्रवचन चालली आहेत माहिती आहे, काय माहितीये काय म्हणजे ते काय सांगणार ते तुला कळतं, ते तुला माहित आहे का नाही, हे कसं लबाड असतात ते माहितीये। व हा ग्रंथ चांगला आहे, ग्रंथ लिहून तो पैसा मिळवतोय ना आणि आम्ही वाचून कशाला वेळ वाया घालू। सगळीकडे अशी अश्रद्धा भरून राहिलेली, कुठंच विश्वास नाही, संतांवर विश्वास नाही, आईवडिलांवर विश्वास नाही, मला एका मुलांनी पत्र लिहिलं की माझं जीवन अतिशय अस्वस्थ सध्या झालेलं आहे आणि जवळपास उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ते त्याच्या वडिलांनीच मला आणून दिलं, याचं कारण मी आईचा मुलगा आहे हे मला माहितीये पण हे माझे वडील नाहीत असं मला समजलेलं आहे। वडिलांनी जाणून आता याच्यावर काय उपाय करायचा म्हणाले, हा असा वागतो असं बोलतो घरात मला असं बोलतो, मला हे सगळं वाचलं की एका बाजूने फार वाईट वाटतं, आपल्यातल्या कोणाला सिद्ध करता येईल की आपण आपल्या वडिलांचे मुलगा आहोत म्हणून। आपलं डोकं आपले विचार कशा रीतीने चालावेत, कशा रीतीने चालू नयेत, काही श्रद्धा काही विश्वास या मुळातल्या जर गोष्टी नसतील तुमच्या जीवनामध्ये तर होणार कसं, आणि मग ही अश्रद्धा जी असते, शाळेत गेल्या शिक्षकांच्या ज्ञानावर अश्रद्धा, ऑफिसमध्ये गेला तर वरिष्ठांच्या ज्ञानावर अश्रद्धा, सगळ्यांना शिवीग आणि शाप असं यांचं जीवन, असं चांगलं नाही। शास्त्रविधी सोडून याचा प्रॅक्टिकल अर्थ मी तुम्हाला सांगतोय, तसंच पश्चाताप रहित जीवन, काही काहीही पश्चाताप नाही, आपण जे केलं ते मग असंच मग केलं मग पुढं काय असं असा जणू प्रश्न विचारतो आहे आणि कोणालाही विचारतो आहे। त्याच्यामध्ये बोलल्याबद्दल, चुकीच्या शब्दाबद्दल, चुकीच्या कृतीबद्दल हा अहंकारही म्हणायचा, पण पश्चाताप नसणं उपरती थोडीही निर्माण न होणं हा मोठा दोष आहे, आणि उपरती निर्माण जर झाली तर मनुष्य परमार्थाकडे वळालाच, तो मनुष्य होऊन जातो पण उपरतीच नाही, काही काहीही नोकरीच्या अर्जावर छापील अर्जावर मालकाला माहिती हवी होती, एक प्रश्न होता की तुम्हाला कधी अटक झालेली होती का, वो क्रिमिनल रेकॉर्ड नसावं म्हणून, तर त्यांनी लिहिलं की कधीच नाही, कारण पोलीस येण्याच्या आधीच मी प्रत्येक वेळेला तिथून पळून गेलेलो होतो। लिहितानाही काही पश्चाताप नाही, असं जीवन चालत नाही। या पश्चाताप रहित जीवन हा फार मोठा धोका आहे, कुठल्याच कर्मांचा पश्चाताप न होणं, आपल्या पत्नीशी कठोर वागला तर पश्चाताप नंतर तिच्याजवळ नको कबूल करूस, पण तुला तरी समजेल की नाही, नंतर हळूहळू तुझ्या वर्तनात तू बदल तर घडून आणशील की नाही पश्चातापामुळं, सामान्य संसार सुखाचा होईल तुला, तुझा। आपल्या आई वडिलांशी वागताना चूक झाली, नंतर तू पश्चात्तापानी सुधारून घेशील की नाही घेशील? कुठेही चूक झाली, नोकरीच्या ठिकाणी चूक झाली, पश्चात्ताप व्हावा। पण करतो आहे तेच इतकं ठरवून करतो आहे आणि आपला फायदा त्याच्यात आहे म्हणून करतो आहे, या कारणाकरता सबब याला पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं जीवन हे शास्त्रविधीला सोडून जीवन आहे। तसंच थोडीही तितिक्षा नसणं, अतितिक्षा किंवा असहनशीलता, सहनशील नसणं हा तर स्वभावच झालेला आहे, कुठंच सहन करायला तयार नाही। म्हणजे जाहिराती देखील अशा असतात की माझ्या मुलीचं क्रीम, त्याच्यामध्ये मी तडजोडच करत नाही, म्हणजे काय तडजोड न करणं आणि सहन न करणं, हा तर जणू या युगाचं मंत्र होऊन गेल्यासारखं झालेलं आहे। आणि असं सहन न होणं, थोडंही सहन न होणं, यामुळं खरं म्हणजे खूप अडचणी निर्माण होतात, सोशिकता, कधी कधी परिस्थिती ही इतकी विपरीत असते की ती परिस्थिती सहन करूनच त्याच्यातून बाहेर पडायला लागतं। क्लेश असतात, ते क्लेश हे दुःख होऊ न देता सहन करायला शिकणं, भगवद्गीता ज्याला दुःखेशु अनुद्विग्न मनाहा असं म्हणतंय, सुखेशु विगत स्पृहाहा असं म्हणतंय, दुःख झालं तर होणार, दुःख होतंय, पण दुःखातून जो उद्वेग होतो, दुःखामुळे लोक हातात असलेली वस्तू फेकून देतात, मोडतोड घरामध्ये करतात, इतकं तरी नको करायला, उद्वेग त्याच्यातून निर्माण नको व्हायला। मी अशी गोष्ट वाचली की एकदा एका रेल्वेनी प्रवास करत असताना एक व्यक्ती टॉयलेटपाशी जायचा दार उघडलं की त्या समोर असलेल्या आरशात त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसायचं, पण तिथं कोणीतरी माणूस आहे म्हणून तो परत आपल्या जागेवर यायचा। अशी अस्वस्थ हालचाल जवळपास त्यांनी 8-10 वेळेला केली, पुढचं स्टेशन आलं, शेवटी त्यांनी गार्डला बोलून घेतलं की कोणीतरी बराच वेळ झाला आत आहे टॉयलेटला, त्यामुळे दुसऱ्यांना जाता येत नाहीये, तर तुम्ही येऊन जरा बघा। तो गार्ड आला, गार्डनी दार उघडलं, त्यालाही स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, दार त्यांनी लावून घेतलं, तो म्हणाला माफ करा, स्टाफचा माणूस दिसतोय। या बाबतीत आम्ही काही करू शकत नाही, स्टाफला आम्ही काही बोलत नाही। जसं सहन न करणं ही अतितिक्षा जशी आहे, तसं त्यामुळे या एकूणच प्रभावामुळे इतकं डोकं जणू बत्थड होऊन जाणं, म्हणून यश शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारक हा याचं अलीकडच्या युगातलं हे अर्थ आहेत। तो यज्ञ करतो का करत नाही, तो नैवेद्य दाखवतो का दाखवत नाही, तो चित्रावती घालतो की घालत नाहीत, त्याचं धार्मिक आचरण जमीतनी आपल्या संस्काराप्रमाणे करावं, पण जीवनामध्ये अविवेक नसावा, स्वैर इंद्रिय वर्तन नसावं, आणि दुसरं म्हणजे थोडीही मुमुक्षा नसणं, संतांचा आदर नाही, देवाधर्माचा त्याच्याबद्दल आदर नाही, संपूर्ण विषयासक्त जीवन, हे शास्त्र विधि मुत्सृज्य, शास्त्र विधीला सोडून असणारं जीवन हे जीवन नसावं। गीता हे गीता शास्त्र असल्यामुळं गीता स्वतःच शास्त्र आहे किंवा सगळ्या शास्त्रांचा समन्वय भगवद्गीता आहे, त्यामुळे यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते काम कारत आहा याचा भगवद्गीतेपुरता अर्थ जर पाहायचा झाला तर भगवद्गीता जे सांगते त्याच्या विपरीत वर्तन असं आहे। याचं कारण असं की मागच्याच अध्यायामध्ये त्या अध्यायाच्या समाप्तीला भगवंतांनी प्रथम शास्त्र हा शब्द उच्चारला, इति गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मया नघ। म्हणून हा जो विवेक वैराग्य वगैरे हा जो शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व हे जे शास्त्र म्हणून आचार्यांनी सांगितलेलं आहे तर ते भगवद्गीता एका विशिष्ट पद्धतीने मांडते। आणि जेव्हा भगवद्गीता शास्त्र असा शब्द उच्चारते तेव्हा अनेक कशा तिसऱ्या गोष्टीचा उल्लेख न करता भगवंतांनी स्वतःने सांगितलेलं शास्त्र असाच अर्थ आहे। आणि हे शास्त्र भगवद्गीतेचं गीता शास्त्र सोडून वर्तन म्हणजे काय आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।